ಜಯ ಜಯ ದೇವ ನಿರ್ಮಳ ನಿಜ ಜನಾಖಿಲ ಮಂಗಳ ಜನ್ಮ ಜರಾ ಜಲದ ಜಾಳ ಪ್ರಭಂಜನ ಜಯ ಜಯ ದೇವ ಪ್ರಬಳ ವಿದಳಿತ ಮಂಗಳ ಕುಳ ನಿಗಮಾಗಮ ದ್ರುಮ ಫಳ ಫಲ ಪ್ರದ ಜಯ ಜಯ ದೇವ ಸಕಲ ವಿಗತ ವಿಷಯ ವತ್ಸಲ ಕಲಿತ ಕಾಳ ಕೌತೂಹಲ ಕಲಾತೀತ ಜಯ ಜಯ ದೇವ ನಿಶ್ಚಳ ಚಲಿತ ಚಿತ್ತ ಪಾನ ತುಂದಿಲ ಜಗದೂನ್ ಮಿಲನಾ ವಿರಲ ಕೇಳಿ ಪ್ರಿಯ ಜಯ ಜಯ ದೇವ ನಿಷ್ಕಳ ಸ್ಫುರದ ಮಂದಾನಂದ ಬಹಳ ನಿತ್ಯ ನಿರಸ್ತಾಖಿಲ ಮಳ ಮೂಲಭೂತ ಜಯ ಜಯ ದೇವ ಸ್ವಪ್ರಭ ಜಗದಂಬುದ ಗರ್ಭನಭ ಭುವನೋದ್ಭವಾರಂಭಸ್ತಂಭ ಭವದ್ವಂಸ ಈ ಹೋಗಿ ಅಪ್ಲಿ ಚಾಲಲೇಲಿ ಆಹೆ ಜಯ ಜಯ ದೇವ ಸ್ವಪ್ರಭ ಜಗದಂಬುದ ಗರ್ಭನಭ ಭುವನೋದ್ಭವಾರಂಭ ಸ್ತಂಭ ಭವದ್ವಂಸ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜನ್ನೀ ही ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशी प्रतिज्ञा घेऊन ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. स्वामीजी असं म्हणत असत की या अशा ओव्या जर लिहिल्या तर ब्रह्मविद्येचा सुकाळ होणार कसा, असं जर ज्ञानेश्वर महाराज मला भेटले तर मी त्यांना विचारीन असं स्वामीजी म्हणायचंय की अहो तुम्ही हे केवढा अवघड लिहून ठेवलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्य भाविकांकरता आपल्याकरता जशी ज्ञानेश्वरी लिहिली तशी त्या काळचे शास्त्री पंडित विद्वान देखील आश्चर्याने तोंडात बोट घालतील अशा पद्धतीने काही काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केल्याचं दिसतं. त्याच्यातलं हे एक ठिकाण आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जय जय देव स्वप्रभ म्हणजे स्वतःचीच प्रभा स्वयंप्रकाश म्हणजे आत्मप्रकाश ज्यांना लाभलेला आहे जे आत्मप्रकाशाने युक्त आहेत स्वप्रकाशाने जे युक्त आहेत असे हे गुरुदेवा आपला जय जयकार असो. जगदंबुद गर्भ नभ जगत रूपी अंबुद म्हणजे मेघ धारण करणारे करणार नभ जसं आकाशामध्ये जगत सहज धारण झालेलं आहे अवकाशामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीसारखे किती ग्रह गोल तारे हे सहज धारण झालेले आहेत. तसं हे जगत आहे ते जगत ज्या नभामध्ये धारण झालेलं आहे जगत रूपी मेघ असं म्हटलेलं आहे कारण मेघ वर्षाव करतो आणि नाहीसाही होतो. जगत शाश्वत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीयेत. ते मेघासारखं आहे जसं मेघ वर्षतो आणि नाहीसा होतो. तसं हे जगत रूपी मेघ आकाशामध्ये म्हणजे चिदाकाशामध्ये धारण झालेलं आहे. आपलं जे विश्व आहे ते विश्व प्रत्येकाचं आपलं आपलं विश्व आहे आणि ते आपल्या पक्क लक्षात आहे आपल्या मस्तकातच आहे आपल्या ठिकाणीच ते धारण झालेलं आहे. ते धारण होण्याची माझं विश्व धारण होण्याची जागा म्हणजे माझं मस्तक आहे म्हणजे मस्तकाकाश आहे चिदाकाश, मस्तकाकाश, हृदयाकाश, मूर्धनी आकाश असं आकाशाला म्हटलेलं आहे. आणि हे धारण झालेलं जगत ज्याच्या त्याच्या मस्तकामध्ये म्हणजे मस्तकाकाशामध्ये ते नाहीस देखील होत, जसा मेघ नाहीसा व्हावा तस. ही सगळी आपली किमया आहे, हे गुरुदेवा, ही सगळी आपली किमया आहे. आपण जगद्रूपी मेघ धारण करणारे चिदाकाश आहात, नभ आहात. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होत. भुवन भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. भुवन म्हणजे परत जगत, भुवन उद्भव म्हणजे जगताची उत्पत्ती, आरंभ स्तंभ जगताची उत्पत्ती ज्या मूळ ठिकाणी स्तंभाच्या ठिकाणी घडते असे आपण आहात असं ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना म्हणत आहेत. भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस आणि या भावाचा विनाश देखील आपल्याच ठिकाणी होतो. मूळ परमात्म्याच्या ठिकाणीच परमात्म्यामध्ये यत्किंचितही बदल न होता परमात्माच, पण परमात्म्याच्या ठिकाणी मी एकच एक आहे, मी बहु व्हावं अशी जाणीव निर्माण झाली. एकोहम बहु श्याम प्रजा येये इति, मी एकच आहे, एकटा एकच आहे. उपनिषद असं म्हणतात तत्र एकाकी न रमते. आधी काहीच नव्हतं, तो एकटाच होता, अज अव्यय अविनाशी असा. तो अज अव्यय अविनाशी आहे हे त्याला माहीत होतं. तो जाणीव स्वरूपी होता, तो अविनाशी होता आणि अविनाशी आहोत हे त्याला समजत होत. तो सत्रूपानेही होता आणि जाणीव रूपानी म्हणजे ज्ञान रूपानी देखील होता. तो स्वतः स्वतःला जाणू शकत होता. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या. स्वतःच स्वतःला जाणणारा असा तो होताच. त्याला असं वाटलं की आपण अनेकधा व्हावं आणि असं त्याला वाटलं तेव्हा त्याच्या ठिकाणी आपण एकटे आहोत आणि अनेक व्हावं असं वाटलं तेव्हाच त्याच्या ठिकाणी एक अहंता निर्माण झाली. मी आहे असं त्याला लक्षात आलं. एरवी मी आहे या खेरीज तो होता. म्हणून हा जो मी आहे असा भाव निर्माण झाला आणि मी बहुविधा व्हावं याला मूळ माया असं म्हटलं गेलं. वस्तुत तोच असताना त्याला मी आहे असं वाटलं हीच मूळ माया. या मूळ मायेपासून त्रिगुण झाले म्हणजे सत्व रजतम या मीपणामध्येच भरलेले होते. या त्रिगुणापासून पंचमहाभूत झाली. पंचमहाभूतांच्या समन्वयात्मक कर्मांमधून भूतसृष्टी झाली. पर्जन्यादी होऊन भूतसृष्टी झाली आणि आम्ही झालो मनुष्य मात्र, प्राणी मात्र, पशु मात्र. हे मूळ ज्या ठिकाणाहून झालं ते तुम्ही आहात. भुवन उद्भव आरंभ स्तंभ हे जगत निर्माण ज्या मूळ पुरुषापासून झालं, या जगताचा आरंभ ज्या मूळ स्थितीपासून झाला ते आपण आहात. ध्यानामध्ये देखील म्हणजे समाधी स्थितीमध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी सवितर्क, सविचार, सानंद, सास्मित अशी संप्रज्ञात समाधी म्हणून सांगितलेली आहे पतंजली महामुनींनी. म्हणजे तर्काच्या योगाने जीव हा आपण परमात्मा आहोत असा तर्क करतो आणि तर्कानी परमात्मा होण्याचं सुख अनुभवतो. पुढे पुढे त्याला तर्क करावा लागत नाही, तो विचार करतो, त्या विचारात तर्क अंतर्भूतच असतो. त्याला प्रत्येक वेळेला विश्लेषण करावं लागत नाही आणि असं विश्लेषण न करता जो विचार फक्त करतो त्या विचाराच्या योगाने तो जीव परमात्मा म्हणजे आनंद स्वरूप आहे असा अनुभव करू लागतो. पुढे पुढे तर्क आणि विचार न करता देखील तो आपण आनंद स्वरूप किंवा किंचित विचार करून देखील तो आनंद स्वरूपाला प्राप्त होतो. मी आनंद स्वरूप आहे असं त्याला समजतं. त्याच्यातला जो आनंद हा भाग आहे तर तो भाग देखील दरवेळेला आठवण्याची गरज भासत नाही, कारण आता त्याचा जो मी असतो तो देहानी युक्त नसतो. त्या ठिकाणी देह मन बुद्धीचा निराश होतो आणि जो मी असतो तो मी हा आनंद स्वरूप आहे हे गृहीतच असतं, पण आपण आहोत केवळ अशी वृत्ती शिल्लक राहते. केवळ आपण आहोत अशी वृत्ती शिल्लक राहते. याला सास्मित म्हणजे अस्मी भावात सहित त्याच्यात आनंद गृहीतच आहे अशी समाधी स्थिती त्याला प्राप्त होते. पुढे हा जो मी आहे हा जो भाव असतो याच्यातला मी हा भाव देखील नाहीसा होतो आणि आहेपणाने काहीतरी शिल्लक राहतो. अविनाशी चैतन्य मात्र शांत स्वरूप असं काही शिल्लक राहतं. पण मी शांत स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे असं न राहता केवळ शांती शिल्लक राहते, अस्तित्व शिल्लक राहतं. याला निर्बीज समाधी असं म्हणतात. मीचं बीज देखील जिथं नाहीसं होतं ही निर्बीज समाधी. याला निर्विकल्प समाधी म्हणण्याचं देखील प्रघात आहे. याला असंप्रज्ञात समाधी असं देखील म्हणतात. या असंप्रज्ञात समाधीतून एखादी व्यक्ती आता खाली येते. इतक्या उत्तम ध्यानाच्या स्थितीतून एखादी व्यक्ती खाली येते. खाली येताना त्याला उलट्या कर्माने नीच जाणीव होते. आपण आहोत हे समजतं. मग आपण जे आहोत ते शुद्धात्मा आहोत असं समजतं. म्हणजे सत्वभाव तिथं निर्माण होतो. तिथं थोडा रजतम भाव निर्माण होतो न होतो तोच देहाची जाणीव होते. आपण देहानी आहोत असं लक्षात येतं आणि त्याच्या पाठोपाठ त्याला देहाच्या सापेक्ष असलेल्या परिसराची जाणीव होते. म्हणजे ज्या मूळ स्थितीतून देह आणि जगत हे सगळं समजतं ती मूळ स्थिती आपण आहात. भुवन, उद्भव, आरंभ, स्तंभ उलट्या क्रमाने प्रत्येक वेळेला सगळ्या जगताचा विचार करून जगताचा आरंभ कसा झाला याची मीमांसा करायची कारण नाही. तीही एक पद्धत आहेच, पण जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे. म्हणून आपल्या ठिकाणी तीच घटना घडते. समाधी स्थितीतून खाली येताना ज्या मूळ स्थितीतून आपण देहापर्यंत येतो आणि संसारापर्यंत येतो ही मूळ स्थिती हे सद्गुरु आपण आहात. भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. आणि उलट्या बाजूनी जर पाहायचं झालं तर ध्यानाला बसलेली व्यक्ती आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करते, तो परमात्माच मी आहे असं चिंतन करू लागते सोहम भावानी. या सूक्ष्म चिंतनामुळं हळूहळू परिसर विसरते, देह विसरते, प्राण सोहम भाव सोहम शब्द एवढंच केवळ शिल्लक राहतं. मग नंतर ती ध्यानाला बसते, विचार नाहीसे होतात, मन नाहीस होत. मन नाहीस झालं आता सगळं शून्य झालं हे समजणारा मी तिथं शिल्लक राहतो. हा मी दीर्घ काळ राहतो आणि मग पुढं त्या मीलाच आपण परमात्मा आहोत असा भाव निर्माण होतो आणि मी पण नाहीसा होतो. त्याच्या भवाचा ध्वंस भववृत्तीचा ध्वंस नाश करणारे देखील आपणच आहात. जय जय देव विशुद्ध हे सद्गुरुदेवा आपण विशुद्ध आहात. आपल्याला कोणतीही उपाधी स्पर्श करत नाही. आपल्याला पहिली उपाधी जर स्पर्श करत असेल तर मी जीव अशा प्रकारची. समर्थ असं म्हणतात की मी जीव माझं बंधन ही पहिली उपाधी आत्म्याला लागलेली जीवपणाची. माझं आहे जन्म मरण, मग मी देह आहे, देहाला जन्म आहे मरण आहे. केल्या कर्माचे म्हणजे मी कर्म करणार आहे फळ आपण भोगीना आता, मी फल भोगता देखील आहे. अशी उपाधी हळूहळू वाढत जाते. हे सद्गुरुदेवा आपण उपाधी रहित विशुद्ध आहात. उपाधी रहित किंवा विशुद्ध अशी जी स्थिती आहे त्याच्यात जर उपाधी आणायची असेल तर बऱ्याच गोष्टींची सरमिसळ त्याच्यामध्ये व्हायला लागते, तरच त्याची विशुद्धता मोडते आणि उपाधी असलेली अशी घटना निर्माण होते. जसं शुद्ध शंभर नंबरी सोनं आहे, त्या सोन्याचा दागिना होऊ शकत नाही, कारण आपण जी गळ्यात साखळी घालतो ती साखळी हातात धरता धरताच चेंबून जाईल, दाबली जाईल. तिच्यामध्ये कोणती ना कोणती सर मिसळ केल्याखेरीज त्याचा दागिना होऊ शकत नाही. दागिना हे सोन्याच्या दृष्टीने, घालणाऱ्याच्या दृष्टीने वैभव असलं तरी सोन्याच्या दृष्टीने कमतरता आहे. आपण विशुद्ध स्वरूप आहात. आपल्याला देहाची उपाधी नाही, आपल्याला मनाची उपाधी नाही, आपल्याला बुद्धीची उपाधी नाही. देह संबंधितांच्या उपाधीपेक्षा आपण वेगळे आहात. आपल्याला कर्माची उपाधी नाही, आपल्याला कर्मफळाची उपाधी नाही. विदुदयोद्यान द्विरद विद म्हणजे विद्या म्हणजे आत्मविद्या. आत्मविद्या हेच जर कोणी उद्यान असेल तर त्या आत्मविद्येमध्ये उद्यानामध्ये मोठ्या कैटीनी आनंदाने फिरणाऱ्या विरद म्हणजे हत्तीसारखे आपण आहात. काय साधं वाचून हे समजणं शक्य नाही. कुठं कुठं पाठभेद असा आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की अविदयोद्यान विरद म्हणजे अविद्या हे जर एखादं उद्यान असेल तर त्या अविद्येचं उद्यान संपवणारे त्या अविद्यारूपी उद्यान फस्त करणारे आपण द्विरद म्हणजे हत्ती आहात. दोन्ही पाठभेद अस्तित्वात आहेत. इथं माझ्या समोर जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यात विदुदयोद्यान द्विरद असं लिहिलेलं आहे. तर मी आज सकाळी एक ज्ञानेश्वरी वाचत होतो त्याच्यात अविदुदयोद्यान द्विरद असं लिहिलेलं आहे आणि त्यांनी तसा अर्थ केलेला आहे. दोन्ही अर्थ चांगले आहेत. एका हत्तीला केवढा मोठा प्रदेश लागतो तर तो टिकू शकतो. मी असं वाचलं की कोणत्या बेटावर ब्रिटिशांनी वाहतुकीसाठी सोपं जावं म्हणून जहाजामधून हत्ती नेले. लाकड तोडल्यानंतर त्याच्यावरून वाहतुकी करता पण ते बेट सोडून दिल्यावर ब्रिटिशांनी ते हत्ती तिथंच राहिले. त्यांना कोण परत आणणार. दरम्यान त्या हत्तींची संख्या तिथं बरीच वाढली. एका हत्तीला जेवढे चौरस मैल लागतात मोकळेपणाने फिरायला त्यांची संख्या वाढल्यामुळं ते बेट त्यांना पुरेनासं झालं आणि त्यांचे मृत्यू झाले. फार मोठ्या विस्तीर्ण अशा भूभागामध्ये हत्ती सुखेनैव राहतो, विहार करतो. म्हणून विद्यारूपी विद्या उदयरूपी उद्यानामध्ये मोठ्या आनंदाने विहार करणारे आपण विरद आहात. किंवा अविद्या उदयरूपी उद्यानामध्ये त्याचा नाश करण्यासाठी फिरणारे असे आपण द्विरद म्हणजे जणू हत्ती आहात. सद्गुरू जिथं जिथं जातात तिथं तिथं अविद्या नाहीशी करतात. त्यांच्याकडे जी मंडळी येतात त्यांची अविद्या ते नाहीशी करतात. म्हणूनच ते जणू द्विरद आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. शमदम मदन मदभेद दयार्णव. शम म्हणजे मन, मनाचा उपशम होणं, मन शांत होणं म्हणजे शम. आणि दम म्हणजे इंद्रिय विषयांपासून शांत होणं, उपराम पावणं. याला दम असं म्हणतात. म्हणजे मनाचा उपशम आणि इंद्रियांचा उपशम. सद्गुरू मन, मनाचं जे चांचल्य आहे तर ते चांचल्य नाहीस करतात, मन शांत करतात. म्हणजे मनामध्ये असणाऱ्या ज्या कामना, वासना, इच्छा, भय, उद्वेग, तृष्णा, आशा, आशा भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा असं म्हटलेलं आहे की नाही. या सगळ्या मनामध्ये असतात. मनामध्ये आशा नाहीशी होणं, मनामध्ये भय नाहीस होणं, आहे. मनामध्ये चिंता नाहीशा होणं, मनामध्ये कामना नाहीशा होणं, मन उपराम पावणं, याला शम असं म्हणतात. दम याचा अर्थ मनामध्ये जरी तुमच्या कामना नाहीशी झाली तरी इंद्रियांनी घेतलेल्या अनुभवांनी ती परत निर्माण होते. इंद्रियाला सुख मिळतं, मनाला खाद्य मिळतं. म्हणून केवळ मनावर उपाय करून चालत नाही, तर इंद्रियही जर उपराम पावली नाहीत, म्हणजे विषयापासून परावृत्त झाली नाहीत, तर परत एकदा मनामध्ये विषय घोंगावायला सुरुवात होते. म्हणून दम म्हणजे इंद्रिय आवरण आणि शम म्हणजे मन आवरण, हे दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत. याचा अर्थ असा की इंद्रियांचं दमन करत असताना जर मनावर प्रभाव पडत असेल आणि शम बिघडत असेल, शम बिघडलं की परत इंद्रिय स्वैर सुटण्याची शक्यता असते. आणि इंद्रियांना विषयापासून सर्वस्वी तर तोडता येत नाही, ही अडचण आहे. अजिबातच तोडायचं असं करू शकत नाही. अशा वेळेला इंद्रिय विषयामध्ये वावरत असताना मन हे शांत असणं, काय म्हणतं ते समजतंय तुम्हाला? तुम्ही पक्वान्न खाता आहात, ते चांगलंही लागतं आहे, त्यावेळेला मन शांत राहणं, त्या तऱ्हेने सगळ्या भोगांकडे पाहायचं. कोणताही भोग भोगत असताना मन शांत ठेवण्याची कला संपादन करून भोग भोगायचा आणि अनावश्यक भोग भोगायला जायचं नाही. हे इंद्रिय दमन हेही करायचं. अनावश्यक भोग भोगायला गेला नाही म्हणजे मनाला खाद्य मिळणार नाही. ते असं म्हणतात की श्रमदम म्हणजे अशा प्रकारच्या श्रमदम युक्तीनी मदन मदभेद ज्ञानेश्वर महाराजांनी थेट उल्लेख केला. खरं म्हणजे सगळेच विषय, कोणताही विषय सेवन करत असताना किंचित मद प्रत्येक विषयाच्या ठिकाणी निर्माण होतो. तुमच्या वृत्ती सैल सुटतात, तुम्ही कधी जर आउटिंगला गेलेले असाल, डोंगराच्या शिखरावर उभे आहात, तिथं वारं सुटतं आहे, तर लोक किंचाळतात, ओरडतात, नाचतात, काय मजा आहे असं म्हणतात. हा किंचित बेभानता जी आहे तर ती प्रत्येक विषयाच्या ठिकाणी आहेच आहे, खाताना देखील आहे, म्हणूनच भान विसरून खाल्लं जातं, पाहताना देखील आहे, ऐकताना देखील कदाचित आहे. पण ज्ञानेश्वर महाराज काम मदाचा उल्लेख करतात. मदन म्हणजे काम निमग्न पुरुष. त्याच्या ठिकाणी एक मद निर्माण होतो, तो मद निर्माण झाल्याखेरीज तो कामाचा उपभोगच घेऊ शकत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज असं सांगतायत की हा मदन मद आहे तो मदन मद देखील शम आणि दम या युक्तीनी या मदाचा देखील भेद करणारे आपण आहात. तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते. शमदम मदन मद भेद दयार्णव मोठे दयाळू होऊन, कारण या ठिकाणी जर हे सद्गुरु आपण दयाळू झाला नाहीत तर देहबुद्धीच वाढेल. आपण दयार्णव म्हणजे दयेचे सागर होता आणि शम आणि दम हे योग्य वेळेला जसे वापरायचे तसे वापरण्याची बुद्धी देऊन आपण मदन मद भेद करता. मग सामान्य विषयांच्या ठिकाणी मद निर्माण होणं हे तर होणारच नाही. जय जय देवैक रूप. आणि याला तसं जर म्हटलं तर व्यास आणि जेमिनींची कथा तर फार प्रसिद्ध आहे. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षती असा पाठ व्यास सांगत होते. जेमिनी व्यासांचे शिष्य, पूर्व मीमांसा ही जेमिनी ऋषींनी निर्माण केलेली आहे. मोठा अधिकार होता त्यांचा. जो कर्मकांडात्मक भाग आहे वेदांमध्ये आलेला, उत्तरकांड आहे ते त्याचे जनक व्यास आहेत. जेमिनी व्यासांचे शिष्य होते. तर तो पाठ लिहून घेताना जेमिनी थांबले. ते असं म्हणाले की जो विद्वांसमपी म्हणजे जो ज्ञानी आहे त्यालाही बलवान इंद्रिय ग्राम हा आकृष्ट करून घेतो हे बरोबर वाटत नाही असं जेमिनी व्यासांना म्हणाले. त्याच्यावर व्यास काहीच बोलले नाही. पण असं म्हणतात ही गोष्ट स्वामीजी सांगायचे. असं म्हणतात की जेमिनी आपल्या अध्ययनाचं काम करत असताना झोपडीमध्ये रात्रीच्या वेळेला अचानक सगळीकडून भरून आलं मुसळधार. सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आणि झोपडीचं दार वाजलं, त्यांनी दार उघडलं तर एक तरुण मुलगी भिजलेली अशी दार उघडा म्हणत होती. तिला जेमिनींनी आत घेतलं आणि ते त्यांचं अध्ययनाचं काम करतच होते, अभ्यास करत होते. पण त्यांचं लक्ष वारंवार त्या मुलीकडे जायला लागलं. ते मधून अधून तिच्याशी बोलू लागले. पण मग नंतर नंतर त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की हिच्याशी आपण गांधर्व विवाह करावा. त्यांनी तशा प्रकारे तिची विनवणी केली. तेव्हा तिने एक विचित्र अट घातली. ती असं म्हणाली की तुम्ही रांगायचं तुमच्या पाठीवर बसून तीन फेऱ्या मारायच्या असं जर तुम्ही तयार असाल तर तुमच्याशी गांधर्व विवाह करायला मी तयार आहे. त्याला जेमिनी तयार झाले आणि तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर तिथं वेद व्यास प्रगट झाले आणि ते म्हणायला लागले की हे ते पद आहे बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. ज्ञानी पुरुष देखील त्याचं देखील पतन या इंद्रिय ग्रामामुळं होतं. पण मनाच्या शांतीला राखून इंद्रिय भोग घेणं आणि इंद्रिय भोग घेत असताना मनाची शांती कायम राखणं आणि असे इंद्रिय भोग घ्यायचेच नाहीत जे न्याय्य असतील आणि शास्त्र संमत असतील त्याच्यापेक्षा वेगळ्या इंद्रिय भोगात पडायचंच नाही हा दम. तर याच्या युक्तीनी, याच्या सुयोग्य युक्तीनी मोठे दयारणव होऊन जे शिष्याला मदापासून, मदन मदापासून बाजूला काढतात असे असे हे सद्गुरु आपण आहात. आपला जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध विदुदयो ज्ञान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. हे सद्गुरु एक रूपानी असणाऱ्या म्हणजे अद्वैत रूपानी असणाऱ्या कितीही रूप असली तरी एका परमात्म्याचीच आहेत असा बोध देणाऱ्या जय जय देवैक रूप सगळे देव ज्या एका रूपात समाविष्ट झालेले आहेत असे आपण आहात असाही याचा एक अर्थ आहे. अतिकृत म्हणजे नाश करणाऱ्या कंदर्प सर्प दर्प कामरूपी कंदर्प म्हणजे कामरूपी जो सर्प त्याच्या दर्पाचा म्हणजे गर्वाचा नाश करणारे असे आपण आहात. भक्त भाव भुवन दीप भाविक जे भक्त आहेत त्या भाविक भक्तांच्या हृदयामध्ये भुवनामध्ये म्हणजे हृदयामध्ये आपलाच दीप प्रज्वलित आहे ते आपणच आहात. तापापह म्हणजे तापाचा म्हणजे त्रिविध तापाचा किंवा संसार तापाचा नाश करणारे असे आपण आहात. पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. या घड्याळाशी माझं फार भांडण आहे. तिकडं लक्ष गेलं की थांबावं लागतं. या सगळ्या 10 च्या 10 ओव्या तुम्हाला जर एका बैठकीत सांगायच्या झाल्या तर याचा अर्थ असा की एक ओवी जर एका प्रवचनात होत असेल किंवा एका प्रवचनात 1.5 ओवी होत असेल तर मग मला सलग 5-6 तास बोललं की हे हा विषय एकत्र मांडता येईल. या अशा अवघड 10 ओव्या आहेत. याच्या पुढे पुष्कळ ओव्या आहेत पण या 10 ओव्या आहेत त्याच्यात या 7 ओव्यांपर्यंत आपण आलेले आहोत. पण हा फार फार सुंदर विषय ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला आहे. हे ऐकताना जसे तुम्ही अगदीच कान टवकारून एकरूपता साधून ऐकता तसं बोलतानाही माझी तशीच परिस्थिती होते. हरिओम तत्स.